विषय निरीक्षण केल्याशिवाय शिकता येत नाही. आपण अनेकदा काहीतरी पाहतो पण ते नीट लक्ष देऊन पाहत नाही. फक्त पाहणं आणि लक्ष देऊन पाहणं यात खूप फरक असतो. समजा तुम्ही दररोज एकाच रस्त्याने शाळेत जाता, तरीसुद्धा आजूबाजूला काय बदल झालाय हे अनेकदा आपल्या लक्षात येत नाही. पण जेव्हा आपण थोडं थांबतो, डोळे आणि कान उघडे ठेवतो, तेव्हा लहान सहान गोष्टी दिसायला लागतात. निरीक्षण म्हणजे फक्त पाहणं नाही, निरीक्षण म्हणजे ऐकणं, लक्ष देणं आणि थोडा विचार करणं. असं केलं तर गोष्टी अधिक स्पष्ट व्हायला लागतात. जेव्हा आपण असं निरीक्षण करतो तेव्हा लहान गोष्टी लक्षात येतात आणि त्यातून संधी ओळखता येते. अनेक वेळा मोठ्या गोष्टींची सुरुवात अशा छोट्या निरीक्षणातून होते. असंच व्यवहारातही होतं. समजा तुम्ही बाजारात एखाद्या दुकानात जाता, काही लोक फक्त वस्तू पाहतात पण काही लोक लक्ष देऊन पाहतात. ग्राहक काय विचारतो, कुठे थांबतो आणि कुठे गोंधळतो. जो निरीक्षण करतो तो हे समजून घेतो की लोकांना नेमकं काय हवंय, आणि हाच विचार त्याला पुढचा योग्य निर्णय घ्यायला मदत करतो. जी मुलं निरीक्षण करतात ती लगेच घाई करत नाही, ती आधी समजून घेतात आणि मग पुढचं पाऊल टाकतात. म्हणून लक्षात ठेवा, निरीक्षण केल्याशिवाय खरं शिकणं होत नाही. पुढच्या वेळी कुठेही गेलात तर स्वतःला विचारा, मी फक्त पाहतोय की खरंच समजून घेतोय. हा छोटा प्रश्न तुमचा विचार बदलायला सुरुवात करतो. बाल उद्यमी यात्रा.